बहुविधच्या श्रवणीय विभागात ऐकूया सौ कमल तेंडोलकर यांचा एक लेख, माझा लोकल गाडीचा अनुभव। लोकल गाडीचा रोजचा प्रवास म्हणजे एक साहसच, त्यात शांत माणसाचीही गडबड न उडणं मुश्किलच। पाकीट पैसे आणि जीव सांभाळून सुखरूप घरी परतले की आजची कामगिरी पार पडल्याचं समाधान वाटतं। विरार किंवा बोरिवली लोकल किंवा फास्ट आगगाड्यातून विशेषतः सकाळी 9 ते 10 आणि संध्याकाळी 5:30 ते 6:30 या दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो लोकांपैकी तुम्ही एक आहात का? मग कितीतरी अनुभव तुमच्या गाठीशी असतील। माझ्या रोजच्या अनुभवात मूळच्या धानरट स्वभावामुळे विशेषच भर पडली आहे। म्युझिकल चेअर आणि रॉंग नंबर, गाडीत रोजची गर्दीच विलक्षण। ऑफिसच्या वेळी धावत पळत प्लॅटफॉर्मवर यायचं आणि गर्दीतून अचूक दरवाजा पकडून शक्यतो आधी गाडीत प्रवेश मिळवला तरी पुन्हा बसायला जागा पकडण्यासाठी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पळत सुटायचं। नशिबानी असलीच एखादी जागा तर म्युझिकल चेअरसारखं दोघी तिघींनी धावत जाऊन आधी मिळेल ती सीट धरायची। कधी कधी डोळ्या देखत भराभरा जागा भरल्या गेल्या की मग निदान बाकड्याला टेकून क्लेम ठेवण्याच्या पोजमध्ये उभं राहायचं आणि दुधाच्या वाटीकडे आषाढभूतपणे पाहणाऱ्या मनी मांजरीप्रमाणे पुढल्या स्टेशनात कुणी उतरून जाईल ह्या आशेनी वाट पाहत राहायचं। हा रोजचाच प्रकार। कधी कधी मी अशीच एखाद्या बाकाला धरून उभी असते आणि मागच्या पुढच्या अलीकडच्या पलीकडच्या बाकांवर जागा पुढच्या 1-2 स्टेशनात भराभरा मोकळ्या होतात आणि मी टेलिफोनवर रॉंग नंबर मिळाल्यासारखा चेहरा करते। पण चुकीचं म्हणणं शेवटपर्यंत खरं धरून चालणाऱ्या हट्टी मुलाप्रमाणे तिथेच उभी असते आणि शेवटपर्यंत जागेशिवाय तसंच राहावं लागतं। पुढच्या वेळी मागच्या अनुभवावर शहाणं होऊन जर मी बाकड्याजवळ उभं राहायची जागा सोडली तर त्याच बाकड्यावर भराभरा जागा होऊन मी आपली त्रिशंकूप्रमाणे उभीच असते। आता तुम्हीच सांगा काय म्हणावं या दैव दुर्विलासाला। और किधर जाएगी, स्त्रियांच्या बाबतीतच जागेसाठी हा वेगळा अनुभव येतो। त्यांना विणकाम शिवणकाम किंवा मासिक वाचण्यासाठी गाडीत बसण्याची फार आवश्यकता असते। घरकामापुढे इतर व्यवसाय करायला फुरसत अजिबात होत नसल्यामुळे म्हणा अगर थकून गेल्यामुळे म्हणा साहजिकच गाडीतला अर्धा तास फार मुलाचा वाटतो आम्हाला। म्हणूनच 1-2 भल्या थोरल्या बायकांनी ऐसपैस पसरून पुरा बाक अडवला असला तरी सीट मिळावी म्हणून कोडग्यासारखं त्यांना सरकून बसायला सांगावं तर और किधर जाएगी गाडी के अंदर अशा तऱ्हेचे उद्गार ऐकावे लागतात। काही काही वेळा तर ह्याहून देखील गंमत होते आणि आपण बसायला जावं तोच मधली एखादी बाई सरकून बसल्यामुळे वाटेतच उभी असलेली बाई पटकन बसून देखील घेते आणि आपल्याला नापास झालेल्या विद्यार्थ्यासारखा चेहरा करून उभंच राहावं लागतं। इतका द्रावेडी प्राणायाम करून जागा मिळवावी हाशहूश करून बसावं तोच स्टेशन यायची वेळ होते आणि हे बैठं सुखसुद्धा आपल्या पुरतं नशिबी नसावं असं म्हणत चढफडत उठावं लागतं। कारण उठायला उशीर केला तर उतरायला देखील मिळणार नाही ही खात्रीच। चढणाऱ्या बायका इतक्या उतावीळ असतात की कधी कधी कुणी उतरायच्या आतच त्या आडदाणपणे वर येतात आणि मग उतरणाऱ्या बायकांचे हाल विचारूच नका, एकच कल्लोळ धक्के बुक्के आणि शिव्या। मुसाफिरो को पहले उतरने दीजिए हे माईकवरचे शब्द आपली कुत्सित हेटाळणी करत असतात। अव फास्ट गाडी हाय की। माझ्या धानरटपणामुळे एकदा भलतीच वेळ आली। गाड्यांचं वेळापत्रक नुकतंच बदलण्यात आलं होतं आणि माझी घरी जाण्याची वेळ देखील जरा चुकली होती। वांद्र्याला फास्ट विरार गाडीत मोठ्या मुश्किलीने प्रवेश मिळवला आणि नशिबानी बाकावरची 4थी सीट सुद्धा मिळाली। आता गोरेगावपर्यंत निश्चिंती अशा विचारात मी तळ ठोकून राहायला येणाऱ्या पाहुण्याप्रमाणे छत्री भाजीची पिशवी वगैरे सावरून नीट बसले आणि मोठ्या समाधानानी मासिक वाचायला घेतलं। पार रंगून गेले। थोड्या वेळाने बाहेर पाहून वाटलं आज फास्ट ट्रेन खरंच किती जोरात पळत होती। रोजच्यासारखी फास्ट ट्रेन म्हणजे फक्त स्टेशन सोडून इतर जागी थांबत थांबत जाणारी गाडी नव्हती ही। जमलं तर याच गाडीनं जावं रोज, मी मनातले मांडे चवीने चर्वण करत होते। तोच कुणाचे तरी शब्द कानावर आले
अव फास गाडी हाय की, एकदम बोरिवलीला उभी राहेल, आधी मधी नाही राहायची.
आणि मी शुद्धीवर आले. बोरिवलीला जायचं, त्यात तिकिटाशिवाय जायचं, पुन्हा गोरेगावला यायचं. 7:30 आत्ताच वाजून गेले होते आणि पोचायला पुरता उशीर. घरची माणसं काळजी करतील ती वेगळी, शिवाय स्वयंपाकाला सुद्धा उशीर. एवढ्या विचारांनी मी डोळे गच्च मिटून घेतले.
उतरा बिगी बिगी.
दुसऱ्या एका प्रसंगी मला अंधेरीला फास्ट गाडी बदलून लोकलनी जायचं होतं म्हणून मी दरवाजातच उभी राहिले आणि सहज चळता चळता मासिक वाचू लागले. स्टेशन आलं आणि मी, अय्या आज कनेक्टिंग गाडी अगदी वेळेवर आली बरं का, असं मनाशी म्हणत चटकन समोरच्या प्लॅटफॉर्मवरच्या गाडीत जाऊन बसले सुद्धा. आजूबाजूला पाहते तर नेहमीच्या सरावातल्या बायका दिसेनात. बाहेर पाहिलं तर जोगेश्वरी स्टेशनचा बोर्ड दिसला. मी बावरून जाऊन गाडीतल्या एका कोळणीला विचारलं, ही गाडी कुठची? तिला माझ्या एकंदर आविर्भावावरनं वाटलं की मी पहिल्यांदाच गाडीनी जायला निघतीये. समजावून सांगितल्याप्रमाणे तिने मला सांगितलं, अव ही गाडी बोरिवलीला जायची, तुम्हाला मुंबईला जायचं तर बिगी बिगी उतरा आणि समोर आता दुसरी गाडी येईल तिच्यातून जा, उतरा बिगीनं, नाहीतर ही पण गाडी सुटल. बिच्चारी, तिला काय माहीत की मी रोज गाडीने जाणाऱ्यांपैकी एक असून निव्वळ वाचनाच्या नादात आणि बेसुमार गर्दीमुळे अनवधानानी न राहून धडधडीत अंधेरी समजून जोगेश्वरीलाच उतरून बसले होते आणि रोजच्या सवयीनुसार समोरच्याच गाडीत जाऊन बसले. बाकी हे तिला कळतं तर तिला सुशिक्षित स्त्रियांबद्दल काय वाटलं असतं परमेश्वरच जाणे.
डोळं फुटलं का?
बाकी गाडीचा रोजचा प्रवास म्हणजे एक साहसच म्हणावं लागेल. तेव्हा शांत माणसाची सुद्धा गडबड न होणं मुश्किलच. पाकीट पैसे आणि जीव सांभाळून रोज सुखरूप घरी परतलं की आजची कामगिरी पार पडली असंच वाटतं. खिसे कापू, पाकिटमार पोरं, फेरीवाले आणि चोरट्या बायका यांचा इतका सुळसुळाट असतो गाडीत की रोज रोज त्यांचे नवे प्रकार ऐकून अगदी थक्क व्हायला होतं. गाडीतल्या गर्दीत गांजून गेलेला जीव जरा दुर्लक्ष झालं तर पाकिट किंवा इतर वस्तू चोरीला जायची भीती आणि त्यात पुष्कळदा खालच्या जमातीतल्या बायकांशी संबंध.
अग ए टवळे, डोळे फुटलं काय? पाय मोडला की माझा शाप? तुझ्या पायताना खाली तुझ्या.
हे किंवा असे प्रलाप वारंवार सहन करायला लागतात आणि ते सुद्धा बहुतेक वेळा आपली काहीही चूक नसताना, किंवा केवळ धावत्या गाडीतल्या धक्क्यामुळे किंवा मागच्या बायकांनी लोटल्यामुळे. जेव्हा या बायका आक्रस्ताळेपणा करतात तेव्हा मला तर पुष्कळदा संभ्रम पडतो की ह्यांना कोण अडाणी आणि गरीब म्हणेल. राग ज्यांच्या नाकावर आणि जरासुद्धा मिळतं जुळतं न घेण्याची यांची वृत्ती पाहिली की समाजवाद आपल्या देशात खरंच सुरू झाला की काय असा संभ्रम पडतो. बाकी त्यांच्या तोंडी लागून तुम्ही तुमची बाजू मांडायचा प्रयत्न कदाचित केला तर आटोपलाच बाजार. सहनशीलता तुमच्या रोमारोमात भिनवण्यात त्यांच्या इतकी दुसरी कुणी तुम्हाला मदत करणार नाही. मत्स्यगंधा आणि वडारणी. लोकल गाडीतील प्रवासाची आणखी वैशिष्ट्य म्हणजे गाडीतले रोगी, भिकारी आणि इतर. हे सगळे जणू तुमच्या मागे हात धुवूनच लागलेले असतात. तुम्हाला निवांत बसणं तर सोडाच, पण गर्दीत अंग चोरून उभं राहायची देखील मुश्किल होते ती त्यांच्यामुळे. आता तुम्हीच सांगा, गाडीत चढण्या उतरण्याची सर्कस केल्यानंतर आत प्रवेश केल्यावर सुद्धा अशी अवस्था असताना गाडीतला रोजचा प्रवास म्हणजे एक दिव्यच म्हणणं अतिशयोक्ती ठरेल का? महात्मा गांधींसारखे थोर नेते महारोग्यांची शुश्रूषा देखील करीत असत. बोलून चालून महात्माच ते. पण आमच्यासारख्या सामान्य जनांना मात्र आगगाडीच्या रोजच्या प्रवासात कितीदा तरी गर्दीत महारोग्यांना, देवी किंवा इतर सांसर्गिक रोगांनी पछाडलेल्या भिकारी वगैरेंना अंग घसटून जावं लागतं. महात्माजींसारखी विलक्षण मानसिक ताकद नाही, उलट आरोग्यशास्त्राचे नियम, संसर्गजन्य रोग आणि त्याचे दुष्परिणाम यांचे मोठमोठे फलक तांबड्या पिवळ्या उजेडात डोळ्यापुढे झगमगत असताना असल्या लोकांचं सान्निध्य आगगाडीच्या प्रवासातील इतर अडचणीत अधिकच भर घालत असतात. त्यातच महिनेच्या महिने अंग न धुतलेल्या, अंगात चोळी वगैरे न घातलेल्या आणि वांद्र्याला कापलेल्या ताज्या बोकडांची खरेदी करून घरी परतत असलेल्या बायका संध्याकाळच्या वेळी ताज्या रक्ताचा शिडकाव करत गाडीत प्रवेश करतात. तेव्हा तुमचे कपडे आणि तुम्ही यांची कीव करणारं
कुणी कुणी सुद्धा तुम्हाला आढळणार नाही, कारण जो तो स्वतःचा जीव सांभाळत सैरावैरा पळत असतो. सकाळच्या वेळी माशाच्या टोपल्या डोकीवर घेतलेल्या कोळणी त्यातील माशाच्या गळणाऱ्या सुगंधी पाण्याने तुमच्यावर शिडकाव करतील, तर संध्याकाळी वडारणीच्या तांड्याशी तुमचा मुकाबला. आता तुम्हीच सांगा, संसाराच्या ओढगस्तीने नोकरी करणाऱ्या बायकांनी कुणाकुणाशी आणि कसा कसा मुकाबला करायचा बरं? जगण्याची धडपड. पण विरोधातून प्रीती निर्माण होते म्हणतात ना, तशी गाडीच्या या प्रवासात देखील एक प्रकारची गंमत असते. आठवड्याच्या दगदगीनंतर रविवारची सुट्टी घरच्या उबदार घरट्यात घालवल्यानंतर सोमवारी सकाळी 9:35 ची गाडी पकडायला काही वेगळाच हुरूप वाटतो. नाहीतरी आयुष्य म्हणजे धडपडच नाही का? आगगाडीत बसलेल्या जागी तुमच्या पायाला घाणीने लडबडलेले हात लावून भिक्षा मागणारे भिकारी, किंवा तुम्ही गर्दीमुळे पॅसेजमध्ये उभे असताना तुम्हाला बाजूला लोटून सारखे इकडून तिकडे करणारे फेरीवाले, तुमच्या डोक्यावर आणि कपड्यांवर आपल्या टोपलीतल्या माशांच्या पाण्याचा मधुरस सांडणाऱ्या कोळणी, किंवा गंजलेल्या तारांचं पार्सल, फुटके पत्रे, बाटल्या, कागद वगैरे भल्या मोठ्या पोत्यात भरून दरवाजा अडवून राहणाऱ्या आणि गाडीत प्रवेश करताना तुमच्या अंगावर एखादा ओरखडा किंवा तुमच्या शाबूत साडीला एखादं भगदाड पाडणाऱ्या वणजारी बायका, या सर्वांची जीवन जगण्याची जी धडपड चालू असते ती तुमच्या आमच्या धडपडीसारखीच नाही का? मग दोष तरी कुणाला द्यायचा आणि कसा द्यायचा? ज्याप्रमाणे भिकाऱ्यांना आणि फेरीवाल्यांना रेल्वे नियमांप्रमाणे बंदी आहे, त्याचप्रमाणे कोळणी आणि इतर सामान नेणाऱ्या बायकांना ते ब्रेकमध्ये ठेवण्याचा निव्वळ नियमच आहे. पण मी म्हणते, आजकालच्या स्त्रिया ज्या सर्रास नोकरी करायला लागल्या आहेत, त्या देखील पुष्कळांच्या मते नियमाविरुद्धच नाही का? मग इलास्त्री कुणावर आणि कसे करायचे बाई? आपण ऐकत होतात सौ कमल तेंडुलकर लिखित माझा लोकल गाडीचा अनुभव. पूर्वप्रसिद्धी अनुराधा अंक, डिसेंबर 1962.